चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इंडोनेशियामध्ये 130,000 टन साखर आयात करण्याची शिफारस, भारताला मिळू शकेल प्राधान्य। इंडोनेशियामध्ये लवकरच साखर आयात केली जाऊ शकते। इंडोनेशियाच्या कृषी मंत्रालयानं मे पर्यंत 130,000 टन पांढऱ्या साखरेच्या आयातीची शिफारस केली आहे, कारण देशामध्ये ऊस गाळप उशिरा सुरू होण्याचा अंदाज आहे। कृषी मंत्रालयाचे उच्च अधिकारी अंगुंग हेन्द्रियादी यांनी सांगितलं की पीक तोडणी आणि साखर उत्पादन जे साधारणपणे मे मध्ये सुरू होतं, यावर्षी जूनच्या शेवटपर्यंत सुरू होण्याची संभावना आहे। यामुळे इंडोनेशिया साखर खरेदीसाठी भारताला प्राथमिकता देऊ शकतो। आयातीच्या अंतिम निर्णयाची घोषणा आर्थिक प्रकरणाचे समन्वयक मंत्रालयाकडून दिली जाईल। भारताच्या साखर कारखान्यांसाठी निर्यात ही एक सुवर्ण संधी आहे। इंडोनेशियामध्ये या हंगामात साखरेची कमी आहे। स्टेट लॉजिस्टिक एजन्सीनं यावर्षी एप्रिलच्या शेवटी सुरू होणाऱ्या रमजानच्या महिन्यात साखरेच्या किमती नियंत्रित करण्यासाठी 2,00,000 टन साखर आयातीच्या मंजुरीची मागणी केली आहे। इंडोनेशियामध्ये निर्यात ही भारतीय साखर कारखान्यांसाठी नव्या संधी मिळवून देऊ शकेल।